आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन व्हिडिओ।
2024 काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। काँग्रेसच्या राजवटीत मोदींच्या कार्यकाळात संसद चालेल का, मीडिया जशी होती तशीच राहील का, आणि न्यायव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेपाचे जे मुद्दे मोदींच्या राजवटीत कथित झाले होते तेच मुद्दे असतील का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल। सुरू ठेवा, मग तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा वाचावा। काँग्रेसने घटनात्मक आणि संस्थात्मक ऱ्हासाच्या चिंतेकडे लक्ष वेधून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि संस्थांची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात दृढ वचनबद्धता व्यक्त केली आहे। या जाहीरनाम्यात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धतीचा त्याग करण्याचे आणि न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे। शिवाय सर्वोच्च न्यायालयाला दोन विभागांमध्ये विभागण्याचा प्रस्ताव आहे, एक घटनात्मक न्यायालय आणि एक अपील न्यायालय। न्यायव्यवस्थेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व वाढविण्यासह न्यायिक सुधारणांबाबत काँग्रेसने महत्त्वपूर्ण वचन दिले आहे। हा जाहीरनामा इतर अनेक राजकीय पक्षांच्या भूतकाळातील आणि वर्तमानात याबाबतीत वेगळा आहे। तेही धाडसी आहे। हमीभावासारख्या सहज समजल्या जाणाऱ्या आश्वासनांच्या पलीकडे जाहीरनामा घटनात्मक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेला आमंत्रित करतो। काँग्रेसच्या कार्यकाळातील आणि भाजपच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील कृती या वादाच्या पलीकडे जाऊन ते भविष्यासाठी एक दृष्टी देते। हा व्हिडिओ एक सर्वसमावेशक विहंगावलोकन प्रदान करतो, महत्त्वाची माहिती ऑफर करतो जी तुम्हाला मतदार होण्याआधी एक जागरूक नागरिक होण्यासाठी सक्षम करते। काँग्रेस नेते राहुल गांधी काय म्हणाले ते ऐका। ही सामान्य निवडणूक नाही, हे जनतेला समजणे फार महत्त्वाचे आहे। लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे। ही लढाई लढणे आणि जिंकणे महत्त्वाचे आहे। ही निवडणूक 2-3% लोकसंख्येच्या आणि उर्वरित भारतातील हितसंबंधांची लढत आहे। संपूर्ण भारताला काय हवे आहे ते या जाहीरनाम्यात दिसून येते आणि 2% अदानींना काय हवे आहे हे त्यांच्या जाहीरनाम्यात दिसून येते। त्यांची पूर्ण इच्छा यादी तुम्हाला तिथे मिळेल। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अशा भारताचे वचन दिले आहे जिथे संसदेची दोन्ही सभागृहे वर्षातून 100 दिवस बोलावतील आणि अध्यक्ष जो निःपक्षपाती असला पाहिजे तो त्याच्या राजकीय पक्षाशी संबंध तोडेल। संसदेतील 100 हून अधिक खासदारांचे निलंबन आणि आवाजी मतदानाने महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे साक्षीदार देशाने पाहिले। या निवडणुकीत दुर्लक्षित झालेला हा मुद्दा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून चर्चेत आणला आहे। जाहीरनामा हे सुनिश्चित करतो की काँग्रेस सत्तेवर आल्यास संसदीय सुधारणेच्या महत्त्वपूर्ण चिन्हासह लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकांच्या अजेंड्यावर आठवड्यातून एकदा चर्चा केली जाईल। पंतप्रधान मोदी ज्यांनी 10 वर्षांत एकही तपशीलवार पत्रकार परिषद घेतली नाही ते जगभरातील संसदांमध्ये सामान्य असलेली ही पद्धत लागू करू शकले असते। उदाहरणार्थ ब्रिटिश संसदेत पंतप्रधानांच्या प्रतिसादासाठी एक दिवस नियुक्त केला जातो ज्या दरम्यान सर्व सदस्य प्रश्न विचारू शकतात आणि पंतप्रधानांनी सभागृहात उत्तर दिले पाहिजे। मोदींच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांनी चर्चेसाठी किती नोटीस सादर केल्या आणि त्या कोणत्या दराने स्वीकारल्या गेल्या याचा आढावा घेतल्यास संसदीय संस्थांची घसरण दिसून येते। काँग्रेसने एकल निवडणुकांच्या पद्धतीला विरोध केला असून निवडणुका केवळ ईव्हीएमद्वारे घेतल्या जातील परंतु सर्व व्हीव्हीपीएटी स्लिप्स मोजल्या जातील असे म्हटले आहे। याव्यतिरिक्त निवडणूक आयोग, माहिती आयोग आणि कॅग यांसारख्या संस्थांची स्वायत्तता बळकट करण्यासाठी वचनबद्ध करण्यात आले आहे। काँग्रेसने नियोजन रद्द करून नियोजन आयोगाची पुनर्स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे। आयोग आणि नीती आयोगाच्या निर्मितीवर झालेल्या चर्चेमुळे प्रश्न पडतो, भाजप काँग्रेसच्या या प्रस्तावांवर आणि सूचनांवर चर्चा करेल का? आणि या माध्यमातून या निवडणुकीत प्रसारमाध्यमे देशाला या चर्चेमागील कारणांची आठवण करून देतील का? हे काँग्रेसच्या न्यायपत्राच्या पृष्ठक्रमांक 21 वर ठळकपणे मांडले आहे, ज्यात घटनात्मक न्यायाबाबत 18 हमी देण्यात आल्या आहेत। या हमीवरून असे सूचित होते की जर काँग्रेसला शासन करण्याची संधी मिळाली तर ते मागील प्रशासनादरम्यान वादग्रस्त मुद्दे टाळतील. यावेळी काँग्रेस स्पष्टपणे आपला हेतू आणि स्थापन करण्याची योजना आखत असलेली व्यवस्था काँग्रेसच्या दृष्टिकोनातून साकारलेला भारत सादर करत आहे. पहिले वचन म्हणजे भीतीपासून मुक्ततेचे आश्वासन. हा जाहीरनामा त्याच दिवशी प्रसिद्ध झाला ज्या दिवशी बोलता हिंदुस्तान नावाचे यूट्यूब चॅनेल काढून टाकण्यात आले. केंद्र सरकारने त्याच्या कारवाईचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. यामुळे प्रत्येक यूट्यूब प्रतिबंधित होण्याच्या धोक्यात आहे. प्रसारमाध्यमांच्या पूर्ण स्वातंत्र्यासह भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. हे बदनामीला अपराधमुक्त करण्याचे, नागरी नुकसानाद्वारे जलद कायदेशीर उपाय ऑफर करण्याचे आणि मनमानी आणि अंदाधुंद इंटरनेट निलंबन समाप्त करण्याचे वचन देते. शिवाय काँग्रेसने दूरसंचार कायदा 2023 पुनरावलोकन करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती प्रतिबंधित करणाऱ्या आणि गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या तरतुदी काढून टाकल्या आहेत. राहुल गांधी यांनी सद्यपरिस्थितीवर प्रकाश टाकला आणि क्वोट, हे 2019 सुरू झाले होते, आज ते शिखरावर पोहोचले आहे. मोदींनी राजकीय आणि आर्थिक मक्तेदारी धारण करून सर्व संस्था काबीज केल्या आहेत. सर्व काही भाजपच्या ताब्यात आहे. हे एखाद्या धाडसी क्रिकेट सामन्यासारखे आहे? नाही. निष्पक्ष खेळ असो, विरोधी नेत्यांचे सोशल मीडिया बघा, माझे फेसबुक, माझे इन्स्टाग्राम हे सर्व नियंत्रित आहे. हे सामान्य निवडणूक नाही, ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. संवैधानिक संस्थांच्या ऱ्हासाबद्दल राहुल गांधी सातत्याने बोलत आहेत आणि या जाहीरनाम्यात त्यांची तटस्थता पुनर्स्थापित करण्यासाठी काँग्रेसने विस्तृत सूचना दिल्या आहेत. पक्ष गेल्या दशकात उद्भवलेल्या विविध भीतीपासून मुक्ततेचे वचन देतो. जाहीरनाम्यात गोपनीयतेच्या अधिकारांपासून ते इंटरनेट निलंबन आणि मानहानी कायद्यापर्यंत गोपनीयतेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विविध समस्यांचा समावेश आहे. घटनात्मक न्यायाच्या विभागात काँग्रेस गोपनीयतेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या सर्व कायद्यांचे पुनरावलोकन करेल आणि आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करेल. काँग्रेस भारतात कुठेही शांततेने एकत्र येण्याचा, संघटना स्थापन करण्याचा आणि अन्न, वस्त्र, प्रेम, विवाह आणि निवास यासंबंधी वैयक्तिक निवडींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन देते. सर्व अवास्तव कायदे आणि नियम रद्द केले जातील. या निवडणुकीमुळे भारताच्या लोकशाहीबाबत जागतिक पातळीवर चिंता निर्माण झाली आहे. काँग्रेसला सत्ता मिळाली की नाही याची पर्वा न करता त्याचा जाहीरनामा या चिंतेचा गांभीर्याने विचार करतो आणि त्या सोडवण्याचे मार्ग सुचवतो. 16 समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम यांनी नमूद केले की 2019 सुरुवातीस त्यांनी चेतावणी दिली होती की भारत हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. अनेक तज्ज्ञ आता लोकशाहीऐवजी निवडणूक हुकुमशाही म्हणून संबोधत आहेत. काही आठवड्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्षांनी या प्रश्नांकडे लक्ष देण्यावर भर दिला होता. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की मोदींच्या 10 कारकिर्दीत 400 अधिक आमदार इतर पक्षांतून भाजपमध्ये गेले आहेत. ईडीच्या छाप्यांनंतर अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये स्थलांतरित झाले, जिथे त्यांना यापुढे समस्यांचा सामना करावा लागत नाही. ईडीच्या माध्यमातून वाढलेल्या राजकीय पक्षांतराचा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. पक्षांतराला विधानसभा किंवा संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यासाठी एक स्वयंचलित आधार बनवण्यासाठी संविधानाच्या 10 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. पोलीस, तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा कायद्यानुसार कठोरपणे काम करतील असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्यांचे सध्याचे अनचेक केलेले अधिकार मर्यादित असतील आणि त्यांना लागू होईल त्याप्रमाणे संसद किंवा राज्य विधानमंडळांच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. जाहीरनामा कायद्याचे शस्त्रीकरण, अनियंत्रित शोध, जप्ती आणि संलग्नक, अंदाधुंद अटक, थर्ड डिग्री पद्धतींचा वापर, दीर्घकाळ ताब्यात घेणे, कोठडीतील मृत्यू आणि बुलडोझर न्याय समाप्त करण्याचे वचन देतो. सर्व फौजदारी कायद्यांमध्ये आणि #39 जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे आणि #39 यावर जोर देऊन जामिनावर कायदा करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे आणि त्यांनी तुरुंगातील सुधारणांचे आश्वासनही दिले आहे. हा जाहीरनामा स्पष्टपणे पोलीस दडपशाही, मनमानी छापे आणि व्यक्तींना अंधाधुंद तुरुंगात टाकण्याच्या अलीकडच्या वर्षांच्या ट्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न करतो. प्रसारमाध्यमे आणि न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर सखोल चर्चा करण्याचेही आवाहन आहे. भारतातील प्रेस स्वातंत्र्याची घसरण ओळखण्यासाठी परदेशी वृत्तपत्रांवर अवलंबून राहणे अनावश्यक आहे. स्थानिक हिंदी वृत्तपत्रांवर नजर टाकल्यास या समस्येची व्याप्ती लक्षात येते. वृत्तवाहिन्या अधिकाधिक अनुरूप होत आहेत आणि शोध पत्रकारिता विशेषत निवडणूक रोख्यांसारख्या विषयांवर दुर्मिळ होत आहेत. काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी मजबूत वचनबद्धता व्यक्त केली आहे, स्वनियमनाची बाजू घेतली आहे, परंतु पुढील सुधारणांचे आश्वासन दिले आहे. भारतीय प्रेस कौन्सिल कायदा 1978 सुधारणा पत्रकारितेचे आणि संपादकी स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी प्रस्तावित आहेत, ज्यामध्ये पत्रकारांना राज्याच्या बळजबरीपासून संरक्षण करण्यासाठी कायद्यांचा समावेश आहे. सरकारी पाळत ठेवणे, उपकरणे जप्त करणे, प्रतिबंधित करणे आणि स्रोत गोपनीयतेचे संरक्षण करणे. शिवाय मीडिया मक्तेदारी आणि क्रॉस ओनरशिप रोखण्यासाठी कायदे आणण्याची काँग्रेसची योजना आहे. संशयित मक्तेदारीची प्रकरणे भारतीय स्पर्धा आयोगाकडे पाठवून मीडिया हाऊसना त्यांच्या वेबसाईटवर त्यांची मालकी, क्रॉस होल्डिंग आणि महसूल प्रवाह उघड करणे आवश्यक आहे. इंटरनेट स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि मनमानी इंटरनेट शटडाऊन रोखण्यासाठी कायद्याचे वचन दिले आहे, ज्याचे उद्दिष्ट सर्व प्रकारची सेन्सॉरशिप काढून टाकण्याचे आहे. हा जाहीरनामा प्रेस स्वातंत्र्यासाठी अशा तपशीलवार वचनबद्धतेच्या काही मोजक्यांपैकी एक आहे. न्यायव्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींशी सल्लामसलत करून राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेवरही भर दिला आहे. हा आयोग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवड आणि नियुक्तीवर देखरेख करेल आणि 3 वर्षांच्या आत सर्व न्यायिक रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट ठेवेल. घटनादुरुस्तीद्वारे सर्वोच्च न्यायालयात 2 विभाग निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आहे, एक घटनात्मक न्यायालय आणि एक अपील न्यायालय. घटनात्मक न्यायालय, ज्यामध्ये 7 सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत, संविधानाच्या व्याख्या आणि कायदेशीर किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करेल, तर अपील न्यायालय इतर अपील हाताळेल. अपीलचे अंतिम न्यायालय, ज्यामध्ये 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा समावेश असेल, उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय न्यायाधिकरणांच्या अपिलांवर सुनावणी करेल. यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी असेही नमूद केले की पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देण्यास टाळाटाळ करत असल्याने भीती घालवण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे ऐका. जेव्हा काही लोक घाबरून बाहेर पडत आहेत, अशावेळी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. घाबरणारे कोण आहेत? फक्त दोषी माणसालाच भीती वाटते. एक नीतिमान माणूस जो त्यांच्या तत्त्वांवर उभा असतो तो घाबरत नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. आमचे नेते श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी घाबरलेले नाहीत. भीती त्यांच्यासाठी परदेशी आहे. फक्त मोदींना भीती वाटते कारण ते आपल्या लोकांसाठी 400 हून अधिक जागा मिळवून देण्याच्या बढाया मारतात. तरीही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर प्रवास करूनही तो मणिपूरसारख्या ठिकाणी जाऊ शकला नाही. सरकारी निधी आणि वाहनांचा वापर करून निवडणूक प्रचार करण्यात आला, पण मणिपूरकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याने भेट का दिली नाही? 56 इंच छातीचा अभिमान बाळगून तो निर्भय असल्याचा दावा करतो. तरीही ते भेट देऊ शकत नाहीत, तर आमचे नेते राहुल गांधी लोकांसोबत उभे राहू शकतात. कारण भीती आहे. भयभीत माणूस देशाचे भले करू शकत नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पीक खरेदीसाठी किमान आधारभूत किमतीच्या हमीसह 5 प्रकारच्या न्यायाची चर्चा आहे. मात्र जुनी पेन्शन योजना नसल्याबाबत प्रश्न विचारला असता चिदंबरम यांनी ती विसरली नसल्याचे स्पष्ट केले. ते विचाराधीन आहे. नवीन पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी आणि जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने वित्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. जोपर्यंत समितीच्या अहवालाचा आढावा घेतला जात नाही, तोपर्यंत त्यावर भूमिका घेणे मुदतपूर्व ठरेल. राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करूनही आणि तेथील राज्याच्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला, जिथे भाजपने नंतर निर्णय उलटवला, काँग्रेस जुन्या पेन्शन योजनेचा विचार करत आहे, ज्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही पण पक्षाच्या हृदयात आणि मनात कायम आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे म्हणणे ऐका, ज्यांनी म्हटले होते की आणि क्वोट हे असे आणि #39 गहाळ आणि #39 नाही, ते आपल्या मनात खूप आहे. तथापि कृपया गेल्या 4 महिन्यांतील घडामोडी लक्षात ठेवा, ज्यामध्ये सरकारने पुनरावलोकनासाठी समिती नेमली आहे. NPS आणि ऑप्सची मागणी, ऑप्सच्या उद्दिष्टांना अर्थसहाय्यित पेन्शन योजनेद्वारे वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने आणि क्वोट बाबू जगजीवन राम यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आवर्जून सांगितले. खरगे यांनी जगजीवन राम यांच्या 1947 ते 1984 या काळात पक्षासाठी दिलेल्या दीर्घकाळ योगदानावर प्रकाश टाकला, त्यात त्यांचा मंत्रीपदाचा कारही होता. नेहरूंच्या काळातील पहिला जाहीरनामाही त्यांनी आठवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुन्हा ऐका आणि क्वोट, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली 1951 प्रसिद्ध झालेल्या आमच्या जाहीरनाम्याचे शीर्षक होते काँग्रेस कशासाठी आहे. त्यात अतिशयोक्तीपूर्ण दावे किंवा मोहक योजना न करता साध्य करण्यायोग्य आणि अंमलबजावणी करण्यायोग्य उद्दिष्टांचे वास्तववादी दृश्य सादर केले गेले. मतदारांनी पंडित नेहरूंच्या काळात सुरू केलेला हा दृष्टिकोन प्रामाणिकपणा आणि व्यावहारिकतेवर जोर देत होता. ही तत्त्वे आम्ही आमच्या सध्याच्या जाहीरनाम्यात कायम ठेवत आहोत. संवैधानिक संस्था आणि माध्यमांचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता पुनर्संचयित करण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसचा हा जाहीरनामा उल्लेखनीय आहे. न्यायव्यवस्थेवर वाद व्हायला हवा. शेवटी कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारासाठी घटनात्मक संस्थांचे शोषण होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात? आणीबाणीच्या काळात काय घडले आणि मोदींच्या कारकिर्दीत 10 वर्षांत काय घडले यावर किती काळ वाद सुरू राहणार? आज भारताची अवस्था अशी आहे की सरकारला प्रश्न विचारल्याबद्दल पत्रकाराला नोकरीतून केव्हा काढून टाकले जाईल किंवा त्यांच्या यूट्यूब चॅनलला लक्ष्य करून त्यावर बंदी कधी येईल हे अनिश्चित आहे. किमान काँग्रेसने तरी या प्रश्नांवर ठोस पर्याय मांडला आहे. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.